मथुरेचा बाजार भरलेला आहे. गरजेच्या वस्तू घेण्यासाठी लोकांची ये जा सुरू आहे. आज कृष्णाला चुकवून आल्यामुळे कृष्ण तिला सकाळपासून दिसला नाही. त्याची हुरहुर तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. हे बघून राधेची एक सखी तिच्या जवळ येऊन तिच्याशी बोलू लागते. तेवढ्यात बाकीच्याही गोळा होतात. सखी तिला विचारते, यमुना जळासारखा निळा काळा कृष्ण सखा आज दिसला नाही? कृष्ण मात्र एका झाडाच्या खोडा मागून राधेला बघत असतो. राधा कृष्णाच्या आठवणीत गप्प बसते. चवडीने पानाचा विडा तोंडात भरते.
यशोदेच पोरग बाई तुला ग बोलल, यशोदेच पोरग बाई तुला ग बोलल.
पान खाऊन राधे तुझ रूप खुलल, पान खाऊन राधे तुझ रूप खुलल. यशोदेच पोरग बाई तुला ग बोलल, यशोदेच पोरग. It's a poor girl, why you love a whole lot. यशोदेचं पोरगं बाई तुला गं भुललं।